Book 2 16
Sola
Sola
Stagioni e tempo
Rutu ani havaman
Rutu ani havaman
Queste sono le stagioni.
He rutu ahet.
He rutu ahet.
La primavera. L'estate.
Vasanta unhala.
Vasanta unhala.
L'autunno e l'inverno.
Sharad ani hivala.
Sharad ani hivala.
D'estate fa caldo.
Unhalyat hava ubdar aste.
Unhala garam asto.
D'estate c'è il sole.
Unhalyat surya talapto.
Unhalyat surya talapto.
D'estate ci piace andare a passeggio.
Amhala ubdar havet firayla jayla avadte.
Amhala unhalyat firayla avadta.
D'inverno fa freddo.
Hivalyat hava thandagar aste.
Hivala thanda asto.
D'inverno nevica o piove.
Hivalyat barfa kiwa paus padto.
Hivalyat barfa kiwa paus padto.
D'inverno preferiamo restare in casa.
Amhala hivalyat gharat rahane avadte.
आम्हाला हिवाळ्यात घरात राहणं आवडतं.
फा फ्रेड्डो.
थंड आहे.
थंड आहे.
पियोवे.
पाऊस पडत आहे.
पाऊस पडत आहे.
तीरा वेंटो.
वारा सुटला आहे.
वारा सुटला आहे.
फा काल्डो.
हवेत उष्मा आहे.
हवेत उष्मा आहे.
C'è il sole.
ऊन आहे.
ऊन आहे.
È sereno.
आल्हाददायक हवा आहे.
आल्हाददायक हवा आहे.
Che tempo fa oggi?
आज हवामान कसे आहे?
आज हवामान कसे आहे?
Oggi fa freddo.
आज थंडी आहे.
आज थंडी आहे.
Oggi fa caldo.
आज गर्मी आहे.
आज गर्मी आहे.